मित्रांनो, एक दिवस आपला हा प्रियकर संध्याकाळच्या वेळेला बाहेर पडला आहे. संध्याकाळ एक अशी वेळ, कोणीतरी म्हणाले ना की घर असलेल्यालाही बेघर वाटावं इतकं अस्वस्थ करणारी वेळ. तिच्या वाटेवर एक बस स्टॉप असतो आणि हा प्रियकर तिथे उभा आहे एका ध्यानस्थ ऋषीसारखा. जणू त्याच्या प्रेमाच्या साधनेत तो इतका बुडून गेला आहे की त्याला आपल्या आतले आवाजसुद्धा ऐकू येत नाही. त्या बसस्टॉपच्या वर पसरलं एक खूप जुनाट झाड. त्याने जणू काळांची अंतरं पाहिलीत, अशी कित्येक प्रेम प्रकरणं पाहिलीत. आणि आत्ताही या संध्याकाळी तो आपल्या प्रियकरावर मायेची पाखर धरून उभा आहे. ती सवयीप्रमाणे दुरून येते, हसत आपल्यात मशगूल. त्या गर्द झाडांच्या फांद्यांमधून संध्याकाळी एक चंद्र हळूच डोकंवर काढतो, जणू तिला पाहण्यासाठी. शोधित कुठे तू स्वस्त क्षणातून, शोधित कुठे तू स्वस्त क्षणातून, येतेस अशी फुलवीत हसू. तुला पाहुनी चंद्र म्हणतो, तुला पाहुनी चंद्र म्हणतो, चल चल स्तब्ध इशारे खुणवीत बसू. शोधित कुठे तू स्वस्त क्षणातून, येतेस अशी फुलवीत हसू. तुला पाहुनी चंद्र म्हणतो, चल चल स्तब्ध इशारे खुणवीत बसू. त्यास काळजी जरी साऱ्यांची, त्यास काळजी जरी साऱ्यांची, अंतर म्हणते व्यथित करू. कुठवर रोखू ओढ तुझी मी, कुठवर रोखू ओढ तुझी मी, कुठवर म्हणतो धीर धरू. त्यास उसासे तुझ्याच साठी, ऐकलंस कसं खे, त्यास उसासे तुझ्याच साठी. तू मिरवतेस संदेश जणू, नजर शोधते झाडांमधूनही तुझे चांदण भुलवी शुभ्रतनू. शोधित कुठे तू स्वस्त क्षणातून, येतेस अशी फुलवीत हसू. तुला पाहुनी चंद्र म्हणतो, चल चल स्तब्ध इशारे खुणवीत बसू. त्यास उसासे तुझ्याच साठी, तू मिरवतेस संदेश जणू, नजर शोधते झाडांमधूनही तुझे चांदण भुलवी शुभ्रतनू. संदेश उमगले हळुवार पसारे, संदेश उमगले हळुवार पसारे, रात्रीत ओढूनी पदर शिरू. रात्र म्हणते मग हळूच त्याला, रात्र म्हणते मग हळूच त्याला, कुठवर कुठवर तिला असा पाहशील तू.